चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकरी स्वतः खरेदी करणार साखर। कोणताही व्यापारी जर साखर खरेदी करणार नसेल तर ती साखर आम्ही स्वतः खरेदी करू असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। झबरेडा येथील साबतवाली गावात झालेल्या शेतकरी क्लबच्या बैठकीत ते बोलत होते। क्लबचे अध्यक्ष चौधरी कटारसिंह म्हणाले, प्रशासनाच्या वतीनं इकबालपूर साखर कारखान्याची साखर 3100 रुपये प्रति क्विंटल दरानं लिलावात काढण्याची घोषणा केली गेली आहे। याबाबत सर्वच शेतकरी अनभिज्ञ होते। साखरेच्या लिलावाची बातमी समजल्यानंतर कटारसिंह यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात व्यापाऱ्यांनी ही साखर खरेदी करावी। जर कुठला व्यापारी ही साखर खरेदी करायला तयार नसेल तर शेतकरी स्वतः साखर खरेदी करतील। सरकारच्या लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांचाही सहभाग असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। आपण आपल्या कष्टानं पिकवलेली साखर कमी दरात कुठल्याही व्यापाऱ्याला दिली जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनीही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे इकबालपूर कारखान्याची साखर आता शेतकरी स्वतः खरेदी करतील। या बैठकीला अशोक कुमार, मेनपाल, सतीश कुमार, विजेंद्र सिंह कव्वरपाल, प्रमोद सिंह, तेजपाल, राजीव जमशेद, ओमकुमार, सुभाष कुमार, किशन सिंह आणि साधुराम आदी उपस्थित होते।